विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यात केलं. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षणमंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,50,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं दादाजी भुसे यांनी अधोरेखित केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भारती विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, कर्मचारी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. बालसाहित्यिकांनी लिखाणात विविधता आणून प्रयोग करावेत. मराठी साहित्यात सध्या काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचा अभ्यास करून लिखाण करणं आवश्यक आहे असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी दिला. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा आज पुण्यात पार पडला त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. यावेळी क्षिप्रा शहाणे, प्रिया फुलंब्रीकर, डॉ प्रतिमा जगताप, डॉ वर्षा तोडमल, संध्या देवरुखकर, पुंडलिक वझे, संजय काकडे, बाबूराव शिरसाट, डॉ प्रसन्न दाभोळकर आणि बवन शिंदे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. बहुरंग संस्थेनं आयोजित केलेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप आज पुण्यात झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासींचा आवाज, सुखदुःख संवेदना यांना बहुरंग संस्थेनं पुढे आणलं हे कौतुकास्पद आहे असं सबनीस यावेळी म्हणाले. समारोप सोहळ्यात नाशिकचे प्रवीण खोरटे आणि चंद्रपूरचे मारुती टेकाम यांना आदिवासी कला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुधागड हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधील खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. मंत्रालयातील डीजी प्रवेश प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं स्वागतम ई पास प्रणाली सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या महापालिका कार्यालयात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या सुविधेसाठी नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या स्वागतम ई पास लिंकद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास दरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान शास्त्र संस्थेनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मे रोजी विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर वातावरण काहीसं ढगाळ झालं. आज कमाल तापमान 41 तर किमान तापमान 21.7°C नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.